प्रकटीकरण अध्याय 9। पाचव्या देवदूताने कर्णा वाजवला तो एक तारा आकाशातून पृथ्वीवर पडलेला माझ्या दृष्टीस पडला। त्याच्या जवळ अगाध कूपाची किल्ली दिली होती। त्याने अगाध कूप उघडला तो त्यातून मोठ्या भट्टीच्या धुरासारखा धूर बाहेर येऊन वर चढला आणि कूपाच्या धुराने सूर्य व अंतराळ ही अंधकारमय झाली। त्या धुरातून टोळ निघून पृथ्वीवर उतरले। त्यांस पृथ्वीवरील विंचवांसारखी शक्ती दिली होती। त्यांस असे सांगितले होते की पृथ्वीवरील गवताला, कोणत्याही हिरवळीला व कोणत्याही झाडाला उपद्रव करू नये। तर ज्या मनुष्यांच्या कपाळावर देवाचा शिक्का नाही त्यांस मात्र करावा। त्यांस जीवे मारण्याचे त्यांसकडे सोपवले नव्हते तर मात्र 5 महिने पीडा देण्याचे सोपवले होते। त्यांपासून होणारी पीडा विंचू मनुष्याला नांगी मारतो तेव्हा होणाऱ्या पीडेसारखी होती। त्या दिवसात मनुष्य मरणाचा प्रसंग पाहतील तरी तो त्यांस मिळणार नाही। मरावयाची उत्कंठा धरतील तरी मरण त्यांपासून दूर पळेल। त्या टोळांचा आकार लढाईसाठी सज्ज केलेल्या घोड्यांच्या आकारासारखा होता। त्यांच्या डोक्यावर सोन्यासारखे दिसणारे मुगुट होते आणि त्यांचे तोंडवळे माणसाच्या तोंडवळ्यांसारखे होते। त्यांचे केस स्त्रियांच्या केसांसारखे आणि त्यांचे दात सिंहाच्या दातांसारखे होते। त्यांस उरस्त्राणे होती, ती लोखंडी उरस्त्राणांसारखी दिसत होती आणि त्यांच्या पंखांचा आवाज लढाईत धावणाऱ्या पुष्कळ घोड्यांच्या रथांच्या आवाजासारखा होता। त्यास विंचवासारखी शेपटे व नांग्या आहेत आणि मनुष्यांस 5 महिने उपद्रव करण्याची शक्ती त्यांच्या शेपटात आहे। अगाध कूपाचा दूत हा त्यांच्यावर राजा आहे। इब्री भाषेतील त्याचे नाव अवद्दोन आणि हेलेनी भाषेतील त्याचे नाव अपल्लुओन आहे।
पहिला अनर्थ होऊन गेला, पहा यानंतर आणखी 2 अनर्थ येणार आहेत।
नंतर 6व्या देवदूताने कर्णा वाजवला तो देवासमोरील सुवर्णवेदीच्या शिंगामधून झालेली एक वाणी मी ऐकली। कर्णा असलेल्या 6व्या देवदूताला ती म्हणाली,
फरात महानदीवर बांधून ठेवलेल्या 4 देवदूताला मोकळे कर।
तेव्हा मनुष्यांपैकी तृतीयांश मनुष्य जीवे मारण्याकरता नेमलेली घटका, दिवस महिना व वर्ष यांसाठी तयार केलेले हे 4 देवदूत मोकळे झाले। स्वारांच्या सैन्यांची संख्या 20 कोटी होती ही त्यांची संख्या मी ऐकली। त्या दृष्टांतात घोडे व त्यांवर बसलेले स्वार मी पाहिले। त्यास अग्नी, नील व गंधक यांच्या रंगांची उरस्त्राणे होती। त्या घोड्यांची डोकी सिंहांच्या डोक्यांसारखी होती आणि त्यांच्या तोंडातून अग्नी, धूर व गंधक ही निघत होती। त्यांच्या तोंडातून निघणारे अग्नी, धूर व गंधक या 3 पिढ्यांमुळे तृतीयांश मनुष्य जीवे मारली गेली। त्या घोड्यांची शक्ती त्यांच्या तोंडात व त्यांच्या शेपटात आहे। त्यांची शेपटे सापांसारखी असून त्यांस डोकी आहेत आणि त्यांनी ते उपद्रव करतात। त्या पिढ्यांनी जीवे न मारल्या गेलेल्या अशा बाकीच्या मनुष्यांनी आपल्या हातच्या कृत्यांविषयी पश्चाताप केला नाही। म्हणजे भूते व ज्यांस पाहता, ऐकता व चालता येत नाही अशा सोन्याच्या, रुपयाच्या, पितळेच्या, दगडाच्या व लाकडाच्या मूर्ती यांची पूजा करणे त्यांनी सोडले नाही आणि त्यांनी केलेल्या नरहत्या, चेटके, जार कर्मे व चोऱ्या यांबद्दलही पश्चाताप केला नाही।